आकाशवाणी मुंबई मनोज अणावकर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. राज्य विधानसभा निवडणुकांमध्ये ईव्हीएम यंत्रांमध्ये फेरफार झाल्याचा दावा करणाऱ्या व्यक्तीविरोधात मुंबई पोलिसांच्या सायबर विभागाकडून गुन्हा दाखल. भुवनेश्वर इथं सुरू असलेल्या पोलीस महासंचालक आणि पोलीस महानिरीक्षक परिषदेचा आज प्रधानमंत्र्यांच्या उपस्थितीत होणार समारोप. तेलंगणात पोलिसांसोबत झालेल्या चकमकीत 7 नक्षलवादी ठार. फेंगल चक्रीवादळाची तामिळनाडू आणि पुद्दुचेरीच्या किनारपट्टीला धडक. 4 राज्यांना चक्रीवादळाचा फटका. वीज कोसळून 3 जण दगावले. आणि आशिया चषक हॉकी स्पर्धेत आज भारताचा सामना होणार दक्षिण कोरियासोबत. राज्यात नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकांमध्ये इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रांमध्ये फेरफार झाल्याचा दावा करणारी एक ध्वनीचित्रफीत समाज माध्यमांवर फिरत आहे. या ध्वनीचित्रफितीतल्या व्यक्तीविरोधात मुंबई पोलिसांच्या सायबर विभागानं गुन्हा दाखल केला आहे. याबाबत राज्याच्या मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयानं तक्रार दाखल केली होती. या तक्रारीच्या आधारे या व्यक्तीविरोधात भारतीय न्याय संहिता 2023 तसंच माहिती तंत्रज्ञान कायदा 2000 यांच्या अंतर्गत गुन्हा दाखल केल्याची माहिती मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयानं समाज माध्यमावरच्या निवेदनातून दिली आहे. गुन्हा दाखल झालेल्या व्यक्तीनं आपल्या ध्वनीचित्रफितीत इलेक्ट्रॉनिक मतदार यंत्रामध्ये फेरफार करून ते हॅक केल्याचा केलेला दावा खोटा आणि तथ्यहीन असल्याचंही राज्याच्या मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयानं म्हटलं आहे. इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्र हे स्वतंत्र यंत्र असून त्याला कोणत्याही नेटवर्क वायफाय किंवा ब्ल्यूटूथला जोडता येत नाही. त्यामुळे या यंत्रासोबत फेरफार करायची कोणतीच शक्यता नाही. म्हणूनच सर्वोच्च न्यायालयानंही अनेक वेळा या यंत्रांवर विश्वास व्यक्त केला असल्याचं निवडणूक कार्यालयानं म्हटलं आहे. सोलापूर जिल्ह्यात माळशिरसमधल्या मार्कडवाडीतली मतदान प्रक्रिया निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार राबवली गेली असं सांगत निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी गावकऱ्यांची फेरमतदानाची मागणी फेटाळली आहे. मार्कडवाडीतल्या ग्रामपंचायतीनं मतदान प्रक्रियेची खात्री करण्यासाठी पुन्हा एकदा फेरमतदानाच्या मागणीचा ठराव निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे पाठवला होता. त्यावर अधिकाऱ्यांनी हे सांगितलं आहे. मतदान यंत्र आणि व्हीव्हीपॅटवर होणारं मतदान योग्य आहे की नाही याची मॉकपोलद्वारे चाचणी दोन्ही बाजूच्या उमेदवारांच्या उपस्थितीत झाली. त्यावरचे आक्षेप तेव्हा नोंदवले नाहीत. तेव्हा मतदानाची पुन्हा खात्री करण्यासाठी शासकीय यंत्रणा अथवा ईव्हीएम मशीन वापरता येणार नाही असं निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी म्हटलं आहे. निकाल लागून 2 आठवडे झाल्यामुळे फेरमतदानही घेता येणार नाही असंही त्यांनी स्पष्ट केलं आहे. भुवनेश्वर इथं आयोजित अखिल भारतीय महासंचालक आणि पोलीस महानिरीक्षक परिषदेच्या शेवटच्या दिवशी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी विविध राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांशी संबंधित सुरक्षेशी संबंधित महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा करत आहेत. या परिषदेत राष्ट्रीय सुरक्षेसंबंधी आव्हानांवर उहापोह करण्यात येत आहे. भारताच्या विकासात अडथळा आणणाऱ्या बाबी, सीमेपलीकडून होणारा दहशतवाद आणि तस्करी, देशांतर्गत नक्षलवादाचं आव्हान या विषयांचा समावेश आहे. या परिषदेला 200 अधिक अधिकाऱ्यांची उपस्थिती आहे. ओदिशात भुवनेश्वर इथं सुरू असलेल्या पोलीस महासंचालक आणि पोलीस महानिरीक्षक परिषदेचा आज प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत समारोप होत आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते या परिषदेचं 29 उद्घाटन झालं होतं. सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांचे पोलीस महासंचालक तसंच केंद्रीय राखीव पोलीस बल रॉ, राष्ट्रीय सुरक्षा दल NSG, गुप्तचर विभाग आणि विशेष सुरक्षा दल SPGचे प्रमुख या परिषदेला उपस्थित आहेत. जातीपातींना शास्त्रात स्थान नाही, तरीही जातीभेद सुरूच आहेत अशी खंत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी व्यक्त केली. ते आज नागपूर इथं एका कार्यक्रमात बोलत होते. आपली संस्कृती एका भाषेपुरती किंवा जातीपुरती मर्यादित नाही, ती सर्वांची आहे. मात्र गेल्या 150 संकुचित वृत्ती वाढत आहे असं भागवत म्हणाले. फक्त आपल्यापुरतं पाहायची वृत्ती योग्य नाही असंही भागवत यांनी यावेळी सांगितलं. जबरदस्तीने होणारं धर्मांतर रोखण्यासाठी धर्मांतर विरोधी विधेयकाच्या मसुद्याला राजस्थान मंत्रिमंडळानं मंजुरी दिली असून राजस्थान बेकायदेशीर धर्मांतर बंदी विधेयक 2024 या नावाचं हे विधेयक आता राजस्थान विधानसभेच्या आगामी अधिवेशनात मांडलं जाणार आहे. जर एखाद्या व्यक्तीला धर्मांतर करायचं असेल तर त्या व्यक्तीला 60 अगोदर जिल्हा दंडाधिकाऱ्यांकडे अर्ज द्यावा लागेल असा प्रस्ताव या विधेयकात असल्याची माहिती राजस्थानचे संसदीय कामकाज मंत्री जोगाराम पटेल यांनी दिली आहे. धर्मांतर सक्तीने किंवा कोणत्याही प्रलोभनाखाली झालेलं नाही असं आढळून आलं तर अर्जदाराला धर्मांतराची परवानगी दिली जाईल. या विधेयकाचा कायदा झाल्यानंतर कोणतीही व्यक्ती किंवा संस्था चुकीची माहिती, फसवणूक, जबरदस्ती किंवा अवाजवी प्रभाव वापरून एखाद्या व्यक्तीचं धर्मांतर करू शकणार नाही. तेलंगणात मुलुगू जिल्ह्यात आज सकाळी पोलिसांसोबत झालेल्या चकमकीत किमान 7 जहाल नक्षलवादी ठार झाले. या नक्षल्यांमध्ये राज्य समितीचा सचिव भद्रू उर्फ पपण्णा हा विजापूरचा असून इतर दोन राज्य समिती सदस्यांचा समावेश आहे. पोलिसांचे खबरे असल्याचं सांगून त्यांनी दोन आदिवासींना ठार मारल्यानंतर काही वेळातच ही चकमक झाली. एटूर नगरम भागात नक्षलविरोधी कमांडो पथकाला आज सकाळी शोध मोहिमेदरम्यान नक्षलवाद्यांच्या हालचालींबाबत माहिती मिळाल्यानंतर हा गोळीबार झाल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. पोलिसांनी दोन AK-47 रायफलही त्यांच्याकडून जप्त केल्या आहेत. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या फेंगल चक्रीवादळानं काल रात्री तामिळनाडू आणि पुद्दुचेरी किनारपट्टीवर कराईकल आणि महाबलीपुरम दरम्यान धडक दिली. ताशी 90 किलोमीटरपर्यंत वाऱ्यांसह तामिळनाडू आणि शेजारच्या पुद्दुचेरीमध्ये 20 सेंटीमीटरपर्यंत पाऊस पडला. वीज अंगावर पडून काल 3 जणांचा मृत्यू झाला. पावसामुळे बस, रेल्वे आणि विमानसेवांसह सार्वजनिक वाहतुकीवरही परिणाम झाला आहे. ही वाहतूक आता हळूहळू पूर्वपदावर येत आहे. असुरक्षित भागातल्या लोकांना अधिकाऱ्यांनी सुरक्षित आश्रयस्थानांमध्ये हलवलं आहे. भारतीय हवामान विभागानं तामिळनाडू, दक्षिण आंध्र प्रदेश, केरळ आणि अंतर्गत कर्नाटकातल्या अनेक भागांमध्ये मुसळधार ते अत्यंत मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर रेड अलर्ट जारी केला आहे. ओमानमध्ये सुरू असलेल्या कनिष्ठ गटाच्या आशियाई चषक हॉकी स्पर्धेत आज भारताचा सामना दक्षिण कोरियासोबत होणार आहे. अ गटात असलेल्या भारताचा हा अखेरचा गटसाखळी सामना असेल. भारतीय प्रमाणवेळेनुसार आज रात्री 8:30 हा सामना सुरू होईल. भारतानं याआधीचे आपले तिन्ही सामने जिंकले असून सध्या भारत गुणतालिकेत 9 गुणांसह आघाडीवर आहे. काल झालेल्या सामन्यात भारतानं चिनी तायपेईचा 16-0 असा पराभव केला तर दक्षिण कोरियाला जपानकडून 2-0 असा पराभव पत्करावा लागला. या स्पर्धेचा अंतिम सामना येत्या 4 डिसेंबरला होणार आहे. अमेरिकेत कथित लाचखोरी प्रकरणी केल्या गेलेल्या आरोपांमध्ये तथ्य नसल्याचा दावा उद्योगपती गौतम अदानी यांनी केला आहे. जयपूर इथं आयोजित एका पुरस्कार सोहळ्यात ते बोलत होते. आपल्या कंपनीने कोणत्याही प्रकारे नियमांचं उल्लंघन केलेलं नसून अशा प्रकारचे आरोप होण्याची ही पहिली वेळ नाही असं अदानी यावेळी म्हणाले. अदानी ग्रीन एनर्जी या कंपनीवर सौर प्रकल्पासाठी 2,250 कोटी रुपयांची लाच दिल्याचा आरोप अमेरिकेत न्यूयॉर्क इथल्या न्यायालयात झाला आहे. मात्र अदानी समूहाने हे आरोप फेटाळले आहेत. मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या पिसे इथल्या धरणाच्या दरवाजांमध्ये बिघाड झाल्यामुळे तांत्रिक दुरुस्तीचं काम आज हाती घेतलं आहे. या तातडीच्या दुरुस्तीच्या कामामुळे मुंबई शहर, उपनगर, ठाणे आणि भिवंडी भागाला होणाऱ्या पाणीपुरवठ्यात 10% कपात केली जाणार आहे. खबरदारीचा उपाय म्हणून या कालावधीत नागरिकांनी पाणी काटकसरीने आणि जपून वापरावं असं आवाहन बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनानं केलं आहे. हिंगोली जिल्ह्याला इसापूर धरणातून रब्बी हंगामासाठी 3 पाणी पाळ्या तर उन्हाळी हंगामात 4 पाणी पाळ्या देण्याच्या नियोजनाला पाटबंधारे विभागानं मान्यता दिली आहे. ऊर्ध्व पेनगंगा प्रकल्पांतर्गत इसापूर डावा कालवा आणि इसापूर उजवा कालवा आणि त्या अंतर्गत असलेल्या वितरण व्यवस्थेद्वारे प्रत्येक पाणी पातळीच्या कालवा संचालनाच्या प्रस्तावित कार्यक्रमानुसार प्राप्त मागणीनुसार सिंचनासाठी पाणी सोडलं जाईल असं विभागानं कळवलं आहे. भंडारा जिल्ह्यात तुमसर तालुक्यातल्या माडणी इथं झालेल्या अपघातात 1 जण मरण पावला तर 1 जण गंभीर जखमी झाला आहे. ट्रकनं दुचाकीला धडक दिल्यामुळे हा अपघात झाला. अपघातानंतर ट्रक चालक फरार झाला असून पोलीस पुढची कारवाई करत आहेत. गडचिरोलीमध्ये वैनगंगा नदीत बुडून काल एका शाळकरी मुलाचा मृत्यू झाला तर 3 जणांना वाचवण्यात यश आलं आहे. 4 मुलं फिरण्यासाठी नदीवर गेली होती. ठळक बातम्या पुन्हा एकदा. राज्य विधानसभा निवडणुकांमध्ये ईव्हीएम यंत्रांमध्ये फेरफार झाल्याचा दावा करणाऱ्या व्यक्तीविरोधात मुंबई पोलिसांच्या सायबर विभागाकडून गुन्हा दाखल. भुवनेश्वर इथं सुरू असलेल्या पोलीस महासंचालक आणि पोलीस महानिरीक्षक परिषदेचा आज प्रधानमंत्र्यांच्या उपस्थितीत होणार समारोप. तेलंगणात पोलिसांसोबत झालेल्या चकमकीत 7 नक्षलवादी ठार. फेंगल चक्रीवादळाची तामिळनाडू आणि पुद्दुचेरीच्या किनारपट्टीला धडक. 4 राज्यांना चक्रीवादळाचा फटका. वीज कोसळून 3 जण दगावले. आणि आशिया चषक हॉकी स्पर्धेत आज भारताचा सामना होणार दक्षिण कोरियासोबत. याचबरोबर आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.